RadioMandi.com पॉडकास्ट।
देशात लवकरच सुरू होणार इथेनॉलचे पंप, नितीन गडकरी यांची माहिती। पेट्रोल डिझेलच्या वापराऐवजी इथेनॉलच्या वापराला प्रोत्साहन देणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देशात लवकरच इथेनॉलचे पंप सुरू करण्याचे संकेत दिले आहेत। या संदर्भात पेट्रोलियम मंत्रालयाला लवकरच एक पत्र लिहिणार असल्याची माहिती गडकरी यांनी दिली। TVS मोटर्सच्या या नव्या इथेनॉल बाईकच्या लॉन्च प्रसंगी ते बोलत होते। TVS कंपनीने अपाची RTR 200, FIE 100 हे नवे मॉडेल लॉन्च केले। सध्या या बाईकची किंमत 1,20,000 रुपये असून ही बाईक महाराष्ट्र, कर्नाटक आणि उत्तर प्रदेशमध्ये उपलब्ध होणार। TVS कंपनीने 2018 ऑटो एक्सपोमध्ये या बाईकची घोषणा केली होती। इथेनॉल हे पर्यावरणपूर्वक आणि हाताळण्यास तसेच साठवणूक करण्यास सुरक्षित आहे। इथेनॉलमध्ये 35% ऑक्सिजन असतो। इथेनॉल जळल्यामुळे नायट्रोजन ऑक्साईडचे उत्सर्जन कमी होते, परिणामी कार्बन मोनॉक्साईडचे उत्सर्जनही कमी होण्यास मदत होते। असे असले तरी देशात आता कुठेही इथेनॉल पंप नाही। केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी इथेनॉल बाईक बाजारात आणल्याबद्दल TVS कंपनीचे कौतुक केले। त्याचवेळी असा प्रयोग 3-व्हीलरच्या निर्मितीमध्ये करण्याची सूचनाही दिली। गडकरी म्हणाले, इंधन आयातीवर दरवर्षी देशाचे 7,00,000 कोटी रुपये खर्च होतात, पण इथेनॉलसारखे जैव इंधन आपल्याला वाहनांमध्ये आणि अगदी विमानातही वापरता येऊ शकते। देशात सध्या साखर उत्पादन अतिरिक्त झाले आहे, त्यामुळे इथेनॉल उत्पादन करणे हा उत्तम पर्याय असू शकतो। इथेनॉलची निर्मिती हा आर्थिकदृष्ट्याच नव्हे तर पर्यावरणदृष्ट्याही चांगला पर्याय आहे। सध्या 2-व्हीलर उद्योग पर्यायी इंधनावर चालणाऱ्या गाड्यांच्या निर्मितीला प्राधान्य देत आहे। TVS कंपनी इथेनॉलवर धावणारी वाहने ही ग्राहकांसाठी महत्त्वाची असल्याचे मत TVS कंपनीचे चेअरमन वेणू श्रीनिवासन यांनी सांगितले।